श्रुयेनैकम् भावमव्ययम् ईक्षते अविभक्तम् विभक्तेषु तज्ज्ञानम् विद्धि सात्विकम्। तरी अर्जुनागाते हुडे सात्विक ज्ञान चोखडे जयाचा उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी। जैसा सूर्य न देखे अंधारे सरिता नेणी जती सागरे का कवळिल्या न धरे आत्मछाया तयापरी जया ज्ञाना शिवादि तृणवासना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती। जैसे हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय। तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्याते पाहणे जाणता ना जाणणे जाणावे। पैसोने आटोनी लेणी न काढीती यापुलिया आयनी का तरंग न घेपती पाणी गाळोनी जैसे। तैसी जया ज्ञानाचिया हाता न लगेचि दृश्य पथा ते ज्ञान जाण सर्वथा सात्विकगा। आरिसा पाहो जाता कोडे तैसे पहातेची का रिये पुढे तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची दे। उडती तेची सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो ऐक चिन्ह राजसासे।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुका श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि अनाहत ध्वनी आणि प्रकाश दर्शन अशा या ध्यानाच्या विशिष्ट संज्ञा आणि अनुभवांविषयी मागच्या वेळेला आपण पाहिल्यानंतर यावेळेला समाधी आणि सुषुप्ती या दोन्ही संज्ञा आपण पाहणार आहोत। ध्यानाचा अभ्यास सुरू केल्यानंतर आणि प्राणायामाला प्रारंभ केल्यावर राजयोगामध्ये सुषुम्ना किंवा मध्यमा नाडीमधून मन आणि प्राण ऊर्ध्वगामी होतात। सोहम ध्यान साधनेमध्ये मध्यमेतूनच सुरुवातीपासून श्वास घ्यायला शिकवलं जात। या प्राणांचा आणि मनाचा चिदाकाशामध्ये म्हणजे या मस्तकाच्या प्रदेशामध्ये प्रवेश होतो। अशा वेळेला मनाचा किंवा चित्तवृत्तींचा क्षण क्षण लय घडायला सुरुवात होते। सुरुवातीचा प्राणायाम झाल्यानंतर मनाकडे साक्षीत्वाने पाहत राहिल्यावर मनाचा चित्तवृत्तींचा लय व्हायला सुरुवात होते. दोन वृत्तींमध्ये अंतर निर्माण होत आणि हे अंतर दीर्घ झालं म्हणजे चित्तवृत्ती नाहीशा झाल्यासारख्या होतात, त्याला लय असं म्हणतात. चित्तवृत्तींच्या लयाबरोबर प्राणाचा देखील लय घडतो, म्हणजे प्राण देखील त्यावेळेला तटस्थ होतात, थांबतात, प्राणांना ताटस्थ्य येत आणि मस्तकाकाशामध्ये जाणीव म्हणजे मन आणि प्राण हे दोन्ही थांबून राहतात. कालांतराने यावेळेला अमन मनामध्ये किंवा अचित्त चित्तामध्ये किंवा चित्तरहित अशा स्थितीमध्ये ध्येय स्वरूप ब्रह्म ते मी अशा प्रकारचं स्फुरण आपोआप निर्माण होत. या स्वरूपत आपण परमात्मा आहोत अथवा ब्रह्मस्वरूप आहोत या ध्येयाची त्या ठिकाणी प्रथम धारणा घडते. धारणा म्हणजे किंचित काळ तो ब्रह्मतेचा अनुभव आपण घेतो आहोत, आपण ब्रह्मतेला प्राप्त झालेले आहोत अशा अनुभूतीमध्ये येतो. ही ध्येयाशी तन्मयता तुलनेने दीर्घ काळ टिकायला लागली त्यावेळेला ध्यान सिद्ध झालं, धारणा सिद्ध झाली आणि ध्यान घडू लागलं असं म्हटलं जातं. या ध्यानाचाच परिपाक म्हणजे समाधी स्थिती. या ध्यानाची दीर्घ काळाच्या तुलनेत दीर्घ अशी अवस्था म्हणजे समाधी स्थिती. या समाधी स्थितीच्या वेळेला ध्येय स्वरूप परमात्मा ध्यानाची प्रक्रिया किंवा ध्यान आणि ध्यान करत असलेला ध्याता या तीन गोष्टी न राहता या त्रिपुटीचा म्हणजे तीन भिन्न वाटणाऱ्या गोष्टींचा नाश होतो. ही समाधी दोन प्रकारची सांगितली जाते, एक म्हणजे सविकल्प समाधी आणि दुसरी निर्विकल्प समाधी. या सविकल्प समाधीलाच सबीज समाधी अथवा संप्रज्ञात समाधी किंवा समनस्क समाधी अशी नावं आहेत. या सविकल्प समाधीच्या वेळेला मी आहे अशा प्रकारचा भाव राहतो, मात्र हा जो मी आहे हा देह संबंधित नसतो. देहाच्या व्यतिरिक्त देह भावनेचाही निराश झाल्यानंतर पण मीच्या रूपाने अस्तित्वाच्या रूपाने आपण आहोत अशा प्रकारचा भाव शिल्लक राहतो. केवळ अस्तित्वाचं आणि माझ्या अस्तित्वाचं सुखमय भान त्या ठिकाणी शिल्लक राहतं. अशा वेळेला साधक या आपल्या मीच्या शुद्ध जाणीवेमध्ये अतिशय रमून जातो. तो बाह्यतः निद्रिस्त असल्यासारखा, बाह्य संज्ञा शून्य असा दिसतो, पण आत मात्र संपूर्णपणाने जागृत असतो. सुषुम्ना नाडीमध्ये मनाचा लय होऊन ते मन ऊर्ध्वगामी होऊन त्या ठिकाणी फक्त शुद्ध मीची भावना शिल्लक राहते, अस्तित्वाची भावना शिल्लक राहते. तर निर्विकल्प समाधीला निर्बीज समाधी असं म्हणतात किंवा असंप्रज्ञात समाधी किंवा अमनस्क समाधी अशी नावं आहेत. संप्रज्ञात समाधी किंवा सविकल्प समाधी याच्या तुलनेने ही निर्विकल्प समाधी अधिक गहन किंवा खोल असते. याला निर्बीज समाधी असं म्हणायचं कारण असं की आपल्या अस्तित्वाचं बीज मात्र प्रत्यय देखील तिथं नसतो. मीची किंचित ही जाणीव नसते. त्याच्याऐवजी मी आहे याच्याऐवजी केवळ आहे, केवळ अस्तित्व मात्र असं काही तिथं असतं. मी विरहित निखळ अस्तित्वाची स्थिती असं त्याचं स्वरूप असतं. सुषुम्ना नाडीमध्ये पूर्णत्वानी लय पावलेलं मन हे स्वतःच्या म्हणजे मीच्या हा जो मी असतो त्याला योगशास्त्रकारांनी सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हटले. हा अस्मिभाव नाहीसा होतो आणि केवळ शुद्ध निखळ किंवा केवल अशी स्थिती शिल्लक राहते. या स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सांसारिक बाह्य चिंता किंवा सुख दुःख इत्यादीची जाणीव या सर्वाचा लोप झालेला असतो. सुषुप्त अवस्थेमध्ये म्हणजे सुषुप्तीच्या स्थितीमध्ये गाढ झोपेत देखील कोणत्याही प्रकारच्या चिंता किंवा सुख दुःखाची जाणीव वगैरे संपलेली असते. गाढ झोपेमध्ये देखील ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय अशा प्रकारची कोणतीही त्रिपुटी शिल्लक नसते. असं असल्यामुळं ही गाढ निद्रा किंवा सुषुप्ती आणि निर्विकल्प समाधी या सारख्याच अवस्था आहेत की काय अशा प्रकारचा प्रश्न कधी कधी निर्माण होतो किंवा विचारला जातो. निर्विकल्प समाधी प्राप्त व्हावी म्हणून यम नियमांपासून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशा क्रमाने त्या समाधीत ही प्रथम सविकल्प समाधी आणि मग नंतर निर्बीज किंवा निर्विकल्प समाधी इथपर्यंत पुष्कळ काळ योगाचा अभ्यास करावा लागतो. पुष्कळ वेळेला हे एकाच जन्मात साध्य न होता त्याच्यासाठी अनेक जन्म देखील घ्यावे लागतात. आणि ही निर्विकल्प समाधी प्राप्त होण्याच्या पूर्व काळामध्ये इंद्रिय आणि मन यांचा निग्रह करावा लागतो, चित्तशुद्धी घडावी लागते आणि मलिन अशा संस्कारांचा निराश व्हावा लागतो आणि निर्मल संस्कारांची प्रतिष्ठापना व्हायला लागते, त्यांचा विकास घडावा लागतो. या सगळ्या गोष्टी दृढ अभ्यासानेच साधाव्या लागतात. तर सुषुप्त अवस्था लाभण्यासाठी यापैकी कशाचीही गरज भासत नाही. अविश्रांत श्रम झाल्यामुळे इंद्रिय मन बुद्धी यांना थकवा आला की आपोआप झोप लागते. गोड धोड पक्वान्न मिष्ठान्न जरा जास्त प्रमाणात सेवन झाले तरी देखील झोप आपोआप लागते. झोपेसाठी पूर्व काळात रज आणि तम यांचा निराश करण्याची आणि सत्वगुणाचा विकास करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, तसा प्रयत्न करण्याची गरज नाही. असं असल्यामुळं तमोगुणी किंवा रजोगुणी लोकांना देखील गाढ झोप लागते. पण रजोगुण आणि तमोगुण जिंकल्यावर आणि चित्तामध्ये शुद्ध अशा सत्वगुणाचा प्रकर्ष झाल्याखेरीज किंवा उत्कर्ष झाल्याखेरीज निर्विकल्प समाधी लाभत नाही. झोपेतून जाग आल्यानंतर माणूस राजस आणि तामस प्रवृत्तीच्या जाळ्यामध्ये परत अडकतो, तर निर्विकल्प समाधीतून व्युत्थान पावलेला योगी हा अतिशय शांत आणि सत्वगुण संपन्न असा दिवसेंदिवस होत राहतो। समाधिकाळी चित्त सुषुप्तेमध्ये सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट होत आणि ते चिदाकाशामध्ये लय पावत। अशा वेळेला ध्येयाशी ध्याता हा एकरूपता प्राप्त करतो। सौषुप्त स्थितीमध्ये मन पुरीतत नाडीमध्ये लीन होत असं योगशास्त्रकारांचं म्हणणं आहे। ही पुरीतत नाडी ही शरीरामध्ये अंतरामध्ये म्हणजे आपल्या आतड्यांच्या ठिकाणी आरंभ होते आणि त्या ठिकाणी मनाचा लय होतो। निद्रेच्या वेळेला घन सुषुप्त अज्ञानामध्ये अशी व्यक्ती लीन होऊन जाते। कधी कधी ध्यान साधकाचं मन सुषुम्ना नाडी ऐवजी पुरीतत नाडीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असते। अशा वेळेला साधकाला ध्यान करत असताना झोपेचा अडथळा येतो, निद्रा लागण्याचा अनुभव येतो। हे जर टाळायचं असेल तर अति आहार घेतल्यानंतर 4 तास तरी ध्यानाला बसू नये, सामान्य आहार घेतल्यानंतर 2 तास तरी ध्यान टाळावं। दीर्घ काळ प्रवास केल्यानंतर त्वरित ध्यानाला बसू नये। अतिशारीरिक मानसिक बौद्धिक श्रम जर झालेले असतील तर या दमणुकीच्या पश्चात विश्रांती घेऊन मगच ध्यानाला बसावं। रात्रीचं जागरण जर अतिप्रमाणात झालं, खरं म्हणजे जागरण होऊ नये, तेवढी झोप पूर्ण व्हावी, पण जागरण अति झालं तर दुसऱ्या दिवशी ध्यानावर त्याचा निश्चित परिणाम होतो आणि झोप लागण्याची शक्यता असते। एका तरतरीत उत्साही अशा शारीरिक मानसिक बौद्धिक स्थितीमध्येच ध्यान करणं हे उचित असतं आणि ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून यम नियम मग आसन त्याच्यामध्ये थोडासा व्यायाम आणि नंतर प्राणायाम याची योजना त्याकरताच केलेली आहे की त्यामुळं प्राण पुरीतत नाडीमध्ये लीन न होता सुषुम्ना नाडीत लीन होऊन ऊर्ध्वगामी व्हावेत। एवढं केल्यानंतर देखील ध्यानामध्ये अत्यंत सावध राहून विचारांचा साक्षी राहायला शिकणं, तसा प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे। याच्यानंतर अजून येणारा एक महत्वाचा शब्द ज्याचं सर्वांना फार आकर्षण आहे तो म्हणजे कुंडलिनी योग। ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत पिंडे पिंडाचा ग्रासू होणारी स्थिती। कुंडलिनी ध्यान योग हे विशिष्ट शास्त्र आहेच, त्याला हठ योग असं म्हटलं जात। हठ योगामध्ये सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच साधना करणं हे गरजेचं असतं। राजयोगाची साधना तुलनेने जरी सोपी वाटली तरी देखील मार्गदर्शनाशिवाय ती करता येत नाही, तर हठयोगाची साधना मार्गदर्शनाशिवाय करणं हे जवळपास अशक्यच आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पूर्वसुरींचं जे ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी त्याच्यातून उतराई होण्यासाठी म्हणून हठयोगाच्या साधनेचं साध्यंत वर्णन 6व्या अध्यायामध्ये केलं। प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी होऊन गेलेले जे सद्गुरु होते निवृत्तीनाथांच्याही आधी ते हठयोग हठयोगी देखील होते. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर ही राजयोगाची आणि सोहम ध्यानाची प्रक्रिया सांगणारे असे सत्पुरुष होऊन गेले. तरी देखील ज्ञानेश्वर महाराज हठयोग संपूर्णपणाने जाणत होते आणि त्यांनी हठयोगाचं किंवा कुंडलिनी योगाचं साध्यंत वर्णन करून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दौशू परी बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू अशी एक गमतीशीर ओवी लिहिली. या कुंडलिनी योगामध्ये किंवा एकूणच सोहम ध्यानाच्याही राजयोग शास्त्रामध्ये पिंडानी पिंडाचा ग्रास हा नाथ संकेती ही नाथ संकेतीची मुख्य खूण आहे, नाथ परंपरेची मुख्य खूण आहे, दंश आहे असं ते म्हणतात. हा नाथ संकेतीचा म्हणजे आदिनाथांपासून निर्माण झालेल्या परंपरेची मुख्य खूण असली तरी देखील सांप्रत काळी भगवान श्री कृष्णांनी म्हणजे महाविष्णूंच्या मुखातून ती बाहेर आली. खरं ती शिवांच्या मुखातून बाहेर येणं आवश्यक होतं, पण सांगितली मात्र श्रीकृष्णांनी असं ज्ञानेश्वर महाराजांनी अभिप्राय व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायी आणि त्यांचे आदिगुरु शिव, तरी देखील श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी वो सरते अशी त्यांनी आपल्या सद्गुरूंकडे प्रार्थना केली. त्यांच्या ठिकाणी कृष्ण प्रेम होत आणि भगवान श्रीकृष्णांनीच हा ध्यानयोग गीतेत सांगितला, त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की खरं म्हणजे ही शिवांनी सांगितलेली साधना, पण प्रसंगी याचं वर्णन श्रीकृष्णांनी केलं, महाविष्णूंनी केलं. पिंड याचा अर्थ पंचभौतिक देह, पिंडे पिंडाचा क्रासू तो हा नाथ संकेतीचा दंश. पिंड याचा अर्थ देह, पंचभौतिक देह, आणि आपल्याला माहितीये ब्रह्मांड म्हणजे पंचभौतिक जगत, जे बाहेर व्यापक जगतामध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये आहे तर तेच पिंडामध्ये आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ब्रह्मांड ज्याचं झालेलं आहे त्या त्या सर्व गोष्टी पिंडामध्ये म्हणजे देहामध्ये उपस्थित आहेतच. अजून एक शब्द आहे तो म्हणजे पद. हे गुरु शिष्याची गोठी पद पिंडाची गाठी तेथ स्थिर राहोनी नुठी कवणी एकी जो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही जी गोष्ट चाललेली आहे ही गुरु शिष्यांची गोष्ट चाललेली आहे. या ठिकाणी पद आणि पिंड यांची गाठ होते. पिंडाला आपण पद स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप आहोत असा साक्षात्कार होतो. त्यामुळं पद याचा अर्थ अव्यक्त, निर्गुण, निराकार, अचिंत्य, अविनाशी, चैतन्य स्वरूप, सच्चित आनंद स्वरूप असा परमात्मा. एकमेवा द्वितीय प्रेम स्वरूप, शांती स्वरूप, सुख स्वरूप अशी केवल स्थिती. देह हा पंचभौतिक तत्वांचा बनलेला आहे आणि पाच भौतिक तत्वांखेरीज पिंडामध्येही काही नाही आणि ब्रह्मांडामध्येही काही नाही. त्यामुळे परमार्थाचा विचार करत असताना ब्रह्मांडाचा विचार सोडून द्यायचा. पिंडाचा म्हणजे आपल्या देहात आपल्याला कसा बोध होईल एवढा विचार प्रथम करायचा. त्या न्यायाने देहाचा विचार करत असताना देह हा पृथ्वी तत्व, आप तत्व, तेज तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व या पाच तत्वांचा बनलेला आहे. पंचभौतिक देहाला पिंड असं म्हणतात. आणि पंचभौतिक देहाच्या अंतर्गत असणारी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही तत्व आहेत, त्यांनाही पिंड असंच म्हणतात. पिंडे पिंडाचा ग्रासू याचा अर्थ, पिंडे असं म्हटल्यावर मात्रा देऊन तिथं अनुस्वार दिलेला आहे. म्हणजे पिंडामध्ये पिंडे पिंडाचा ग्रासू, म्हणजे एका पिंडामध्ये, समजते ना मी काय म्हणतोय ते, दुसऱ्या पिंडाचा ग्रास किंवा निरास किंवा लय हा नाथ संकेतींचा दंश. इथं जर देह हा मुख्य पिंड असं म्हटलं तर देह या पिंडाच्या योगानी म्हणजे सहाय्यानीच ध्यान साधना इत्यादी करून देहबुद्धीचा निराश होणं हा एक अर्थ निष्पन्न होतो. मात्र त्याच्या अंतर्गत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचा एकमेकांमध्ये लय असं ज्ञानेश्वर महाराजांचं कथन आहे. याचा अर्थ की आपानी जे आपतत्वानी पिंडे पिंडाचा ग्रासू पृथ्वी तत्वाचा ग्रास करणं, तसंच तेजाने म्हणजे पिंडे पिंडाचा ग्रासू आपतत्वाचा ग्रास होणं, वायूने म्हणजे वायूमध्ये तेज तत्वाचा ग्रास होणं किंवा लय होणं, आणि तसंच आकाशामध्ये वायूचा नाश होणं किंवा लय होणं, अशा प्रकारे एका तत्वाचा दुसऱ्या तत्वामध्ये ग्रास होणं, असं झाल्यानंतर सर्वात शेवटी आकाश हे तत्व शिल्लक राहतं, गगन हे तत्व शिल्लक राहतं. पिंडे पिंडाचा ग्रासू या न्यायानी या शेवटच्या तत्वाचा ग्रास पदामध्ये होतो, ब्रह्मभावनेमध्ये होतो, आत्मभावनेमध्ये होतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे जे पृथ्वी तत्व आहे ते पृथ्वी तत्व स्थिर करणं, म्हणजे ते तीन बंधांचं जे वर्णन केलेलं आहे, मूळ बंध, ओड्डियाण बंध आणि जालंधर बंध, असे तीन बंध लावून कुंडलिनी योगाबद्दल मी बोलतो आहे. हे तीन बंध लावून योगी प्राणायामाच्या अभ्यासाला प्रारंभ करतो. हा अभ्यास पूरक, कुंभक आणि रेचक या पद्धतीने करतो. हा ध्यानोपयोगी किंवा हठयोगामध्ये केला जाणारा प्राणायाम हा श्वास आपण जितके घेऊ त्याच्या मात्रांच्या चौपट मात्रांमध्ये तो अडवून धरणं किंवा थांबवून धरणं, त्याचा कुंभक करणं, आणि आपण घेऊ त्याच्या दुप्पट मात्रांमध्ये किंवा कुंभकाच्या निम्म्या मात्रांमध्ये त्याचा रेचक करणं, अशा पद्धतीने श्वास घेतला जातो. जे श्वास चार मात्रांमध्ये जर घेतला तर 16 मात्रांमध्ये अडवून धरणं आणि 8 मात्रांमध्ये दुसऱ्या नागपुडीने तो सोडणं, याला अनुलोम असं म्हणतात. आणि तीच प्रक्रिया उलटी केली, ज्या नागपुडींनी श्वास सोडला डाव्या नागपुडीने घेतला, उजव्या नागपुडींनी सोडला, आणि तीच प्रक्रिया उलटी केली पूरक, कुंभक आणि रेचक या पद्धतीने की त्याला विलोम असं म्हणतात. लोम विलोम असं म्हणण्याचाही प्रघात आहे. अशा प्रकारचा प्राणायाम सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, मी परत सांगतो कारण हे सांगत असताना तुम्हाला काही गोष्टी समजल्यासारख्या होतील पण मनानी करू नका, अशा प्रकारचा प्राणायाम केवळ करत राहणं या हठयोग साधनेचं सुरुवातीचं तंत्र आहे. अशा प्रकारचा जो प्राणायाम आहे तो प्राणायाम हा नामस्मरणाबरोबर मंत्राबरोबर करता येतो, किंवा नामस्मरण मंत्राखेरीज देखील करता येतो. हा करत असताना जर काही घडत असेल तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की कल्पना निमे, मन थांबून जायला सुरुवात होते, प्रवृत्ती शमे, अंग मन विरमे सावियाची. सहज जर काही घडायला लागत असेल तर अंग मन हे रमून जात, कल्पना नाहीशा होतात, विचारांचा प्रॉब्लेम संपतो, प्रवृत्ती म्हणजे उठून काही संसाराची कर्म करणं अशा प्रकारच्या सगळ्या प्रवृत्ती शमून जातात. आणि त्याच वेळेला पृथ्वी तत्वाची आठणी आप तत्वामध्ये व्हायला सुरुवात होते. त्याचं वर्णन त्यांनी पुष्कळ केलेलं आहे, मी इतका वेळ सांगणार नाही, तो मूळ सांगायला कितीतरी प्रवचन करायला लागतील. पण घडतं असं की साधकाची क्षुधा, तृषा, निद्रा या गोष्टी जवळपास नाहीशा होतात, पृथ्वी तत्वाची आठणी होते, आपतत्व शिल्लक राहत, आणि मूळ बंधांनी कोंडलेला अपान वायू दीर्घकाळ प्राणायाम करत राहिल्यामुळं मणिपूर चक्रापाशी येऊन धडका मारायला लागतो किंवा झुंज घेतो ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र ओलांडून मणिपूर चक्रापासून वर त्याला जाता येत नाही आणि मूळ बंध लावलेला असल्यामुळं तो खाली जाऊ शकत नाही, असं असल्यामुळं तिथं कोंडून राहतो, फुकतो एक प्रकारे, आणि मणिपूर चक्राला धडका मारायला लागतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यावेळेला नाभीस्थानी आपतत्वाची आठणी ही तेज तत्वामध्ये होते. आसनाच्या एकूण उष्णतेनी तेज तत्व जाग झाल्यामुळं कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी फार अलंकारिक भाषेत केले. ते असं म्हणतात की नागिणीचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले शेजे जैसे. रम्य वर्णन आहे, त्याच्यात अडकू नका, हा अभ्यास करायला जाऊ नका. पण माहीत असलेलं चांगलं, कारण योगशास्त्र किती उत्कृष्ट रीतीने सांगितलं जातं त्याकरता आपण हे ऐकतो आहोत, आणि ध्यान योगच आता आपण ऐकतो आहोत. नागिणीचं पिलू आणि कुंकवानी नाहलेलं, कुंकवामधून निघून गेलेलं, त्यामुळं त्याचा रक्तवर्ण झालेला आहे असं. ते वळण घेऊन शेजे जैसे निद्रिस्त असलेलं खरं, तैसी ते कुंडलिनी ही उपमा आहे, कुंडलिनी दिलेली आहे, नागिणीचं पिलू ही उपमा आहे. तैसी ते कुंडलिनी मोटकी औठ वळणी म्हणजे साडेतीन मात्रा, आउट तो आउट नाही, आउट की. तैसी ते कुंडलिनी मोटकी औठ वळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे. तिचं मुख खालच्या बाजूला अशी जशी सर्पिणी निजावी अशी निद्रिस्त असते. विद्युल्लतेची विडी या वर्णनात आपण फार फार रमतो बर का. वन्ही ज्वाळांची घडी तरी मी फार ओव्याच घेतल्या नाहीयेत. पंधरयाची चोखडी घोटी वजैसी, जणू विद्युल्लतेचं कंकण असावं किंवा वन्ही ज्वाळा एखाद्या घडीमध्ये सामावलेल्या असाव्यात किंवा शुद्ध 100 नंबरी चोख सोनं हे घोटून चकचकीत केलेलं असावं अशी अशा प्रकारची ही कुंडलिनी शक्ती सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करते आधार चक्रात. अशी मेरुदंड जिथं संपतो तिथल्या पोकळ प्रदेशातून ही सुषुम्ना नाडी निघते. त्या ठिकाणी चंद्र सूर्य म्हणजे इडा आणि पिंगला आणि मधून सुषुम्ना अशा नाड्यांचा प्रदेश सांगितलेला आहे. मेरुदंडाच्या डाव्या आणि उजव्या बाजूनी बाहेरून इडा आणि पिंगला आणि आतून सुषुम्ना. ही सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेशते आणि ऊर्ध्वगामी होते. ती ऊर्ध्वगामी होते तेव्हा आधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र सहज ओलांडून वर जाते. ती हृदय कमल चक्रापाशी येते, ज्याला अनाहत चक्र असं म्हणतात, तिथपर्यंत ती येते. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असं वर्णन करतात की श्वासगती मंदावते. याचा अर्थच असा आहे की इथपर्यंतच योगी प्राणायाम करतो, मग प्राणायाम थांबतो, मग त्याच्या अंतर्गत प्राणांची खळबळ, प्राणांची क्रिया सुरू होते आणि कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी होते. मग इथून पुढे तो प्राणायाम करत राहत नाही. त्याचं वर्णन करत असताना ते असं म्हणतात की नासा पुटवनी वारा, वाहत असे अंगुळे 12. प्राणायामाच्या वेळेला नेहमी तुमचा अंगुळे 12 वाहतो की नाही माहित नाही, तुमचा माझा 4 4 8 4 12 इतका दीर्घ श्वास नेहमी नसेल, पण प्राणायाम करत असताना तो जोराने सोडला जातो त्यामुळे तितका तो वाहतोच. नासा पुटवनी वारा, वाहत असे अंगुळे 12, तो गचिये धरूनी माघारा परतोनी ठाके. तो जणू गच्च कोणीतरी आवळून उलटा माघारी फिरवला असं असं होऊन जात, त्याचं बहिर्गमन होईन असं होत. यावेळेला शरीरातले सगळे पार्थिव धातू आणि आप ही दोन्ही भूत खरवडून नाहीशी करते ती कुंडली, असं वर्णन तिथं आलेलं आहे. ती सगळी ही कुंडलिनी शक्ती खाऊन संपवते, म्हणजे आप आणि पृथ्वी आणि आप ही दोन पिंड जेव्हा तेज निर्माण होऊन, उष्णता निर्माण होऊन कुंडलिनी ऊर्ध्वगामी होते तेव्हा तेज तत्वामध्ये लीन होऊन जातात. पिंडे पिंडाचा क्रासू घडतो. ही कुंडलिनी शक्ती हे सगळं हडप करून टाकते. तेव्हा ते असं म्हणतात की मग शशी आणि भानू म्हणजे इडा आणि पिंगला ऐसा कल्पीजे जो अनुमानू. कारण ही सुषुम्ना नाडी जागी झाल्यावर इडा आणि पिंगलेचं कार्य संपत. दोन नाकपुड्यांनी श्वास जो अल्टरनेट घेणं आणि सोडणं होतं त्याला त्यांनी इडा आणि पिंगलेला शशी आणि भानू किंवा चंद्र आणि सूर्य अशी नावं योगशास्त्रांमध्ये आहेत. कल्पीजे ऐसा जो अनुमानू तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. वात म्हणजे सूत जरी धरलं कापसाचं तरी देखील ते हलत नाही, इतका प्राणवायू मंद होऊन जातो. त्यावेळेला एक घटना घडते. ते असं म्हणतात तव म्हणजे हृदयाच्या ठिकाणी ही कुंडलिनी शक्ती येते तेव्हा तेजाचं रूप धारण करून तव वरीले कडो निढाळे. तेव्हा अगदी वर उंचावर जे सहस्रार चक्रापाशी चंद्रामृताचे तळे, म्हणून मागच्या वेळेला चंद्रामृताच्या तळ्याबद्दल का सांगितलं ते आता तुम्हाला समजेल. त्या ठिकाणी जी ब्रह्म भावना होती, चंद्रामृताचं तळ होत, अहम ब्रह्म अशा प्रकारचा बोध होता. कानवडैनी मिळे ते थोडस कलत. आणि तिथून अमृत गळत, वरून इथून चंद्रामृताचं जे तळ आहे ते कानवड होत, किंचित कलत, आणि तिथून अमृत खाली येत, आणि खाली येत ते कुठे येत, नेमकं त्या शक्तीच्या मुखात येऊन पडत. काय वर्णन केलंय बघा. सहस्रार चक्राच्या ठिकाणी असणारी अमृत भावना या ठिकाणी हठयोगी प्राप्त करतो. जेव्हा आप पृथ्वीला आणि तेज आपाला गिळंकृत करतो आणि शक्तीचं रूप धारण करतो आणि हृदयापर्यंत येतो, अनाहत चक्रापर्यंत येतो, तेव्हा त्याला प्रथम ब्रह्म भावनेचं स्फुरण होत. चंद्रामृताचं तळ किंचित तिरप होत, त्यातून अमृत गळत, म्हणजे अमृत भावना याला प्राप्त होते, ध्यात्याला, आणि कुंडलिनी ते तेज घटाघटा पिऊन घेते, ते अमृत घटाघटा पिते आणि तृप्त होते. त्यावेळेला साधकाला काही सिद्धी प्राप्त होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे सगळं बाजूचं वर्णन आहे, गौण आहे सिद्धीचं वर्णन, पण ते करतात. ते असं म्हणतात की समुद्रा पहिली कडील देखे, म्हणजे फार दूरवरच त्याला समजू लागतं, दिसू लागत. स्वर्गींचा आलोच ऐके, स्वर्गातलं संभाषण जणू ऐकण्याची क्षमता प्राप्त होते. मनोगत ओळख हे मुंगी येते, मुंगीचं देखील मनोगत त्याला समजायला लागतं. पवनाचा वारिका वळघे, पवनाचा घोडा, त्या घोड्यावर तो स्वार होतो, असं त्याचं शरीर हलकं होतं. चाले तरी उदकी पाऊल न लागे, आश्चर्यकारक वर्णन आहे. पाण्यावरून चालत जातो पण त्याचे पाय भिजत देखील नाहीत पाण्याने, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सोडून द्या हे वर्णन. पुढं, अरे आज आपलं प्रवचन पुढे जाणार, 9:45 मी हल्ली संपवतो, पण तुम्ही चांगले इंटरेस्ट मध्ये दिसताय. कारण एकाच बैठकीत हा संपला जाईल असा विषय आहे, जावा असा विषय आहे. पुढे ही कुंडलिनी शक्ती मस्तक आकाशामध्ये प्रवेश करते, हृदयाकाशातून, म्हणजे हृदय कमल चक्रापासून ऊर्ध्वगामी होते. तेव्हा तेज वायूमध्ये लीन होत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, प्राणाचा हात धरून गगनाची पावटी करून, सुषुम्ना नाडी मधून प्राणाचा हात धरून आणि गगनाची पाऊल वाट करून किंवा पायऱ्या करून मध्यमेचे दादराहुनी, म्हणजे मध्यमेतून सुषुम्ना नाडीतून हृदया आली, ती ऊर्ध्वगामी अजून होते, गगनाकाशामध्ये प्रवेश करते. यावेळेला साधकाला अनाहत ध्वनी ऐकायला येतो, नाद बिंदू कला ज्योती, अनाहत नाद प्रकाश दर्शन, तेही बिंदू कला ज्योती या स्वरूपात घडतं. अनाहताची बोली चावळते, तेव्हा ही कुंडलिनी शक्ती अनाहताच्या बोलीनी बोलू लागते. काही एक ऐकू यायला सुरुवात होते, नाद श्रवण प्रकाश दर्शन असं काही घडतं. यावेळेला तेजाला वायूचं स्वरूप प्राप्त होतं, तेजाचं कन्व्हर्जन होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर ओव्या लिहिल्या, तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी, तेजाची शिदोरी विनियोगिली, हृदयामध्ये प्रवेश म्हणजे योगाच्या भाषेतला हृदयाकाश प्रवेश करत असताना तेजाची शिदोरी घेऊन आलेली ही तिचा विनियोग करून टाकते. ती शिदोरी ती संपून टाकते. निजकांती हरविली मग ती सोनसळी वगैरे असं काही राहत नाही. मग प्राणची केवळ जाहली मग ती केवळ वायुरूप पवन रूप किंवा प्राणस्वरूपच राहते होते. मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. तिचं जे शक्ती हे स्वरूप असतं तेजाच्या योगानी आणि सगळ्या शरीराचा निपटा करणारी पृथ्वी आप याचा निपटा करून टाकणारी त्या शक्तीचं रूप आता तिचं संपून जातं. समजा शक्तीमध्येच संपून जातं, ती आपल्या ठिकाणीच निमून जाते तेव्हा तरी शक्तीची म्हणीजे एरवी तो प्राण केवळ जाणीजे. आता केवळ प्राण किंवा पवन अशी तिची अवस्था राहते. आणि इथून पुढं नाद बिंदू कला ज्योती हे देखील मावळून जातात. कारण वायूचा गगनामध्ये प्रवेश होऊन तिथं त्याचा लय घडायला प्रारंभ होतो. त्या दरम्यान केवळ हे अनाहत नाद वगैरे त्याच्या आधी ऐकू येत असतात. या गोष्टी तिथं संपतात. ज्ञानेश्वर महाराज आता या पिंडे पिंडाचा ग्रासू या नाथ संकेतीचा जी संज्ञा आहे तर त्याचं अधिक चांगलं वर्णन करतात. ते असं म्हणतात की आतापर्यंत पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजाते पवन हरवी हृदया माझी पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नि अनुकारे मग तोही निघे अंतरे गगना मिळे. पृथ्वी आप हे संपूर्ण तेज एकटा उरतो आणि शरीराच्या अनुकाराने सहाय्यानी पुढे तोही आतून गगनामध्ये जातो. ते वेळी कुंडलिनी हे भाष्य जाये त्यावेळेला मग पुढे कुंडलिनी या नावाने तो ओळखला जात नाही. ती भाषा संपून जाते. मग मारुत ऐसे नाम होये परी शक्ती पण ते आहे जव न मिळे शिवी. पण तिचं शक्तीचं स्वरूप काही लोपत नाही. कुंडलिनी हे नाव जरी संपलं तरी शक्ती तिथं काहीतरी असते. ती शक्ती तेव्हाच संपते जेव्हा ती शिवस्वरूपाला प्राप्त होते. पण जोपर्यंत वेगळी आहे तोपर्यंत ती शक्ती म्हणून शिल्लक राहते असं ते म्हणतात. हा वायू गगनाच्या आत म्हणजे या मस्तकाकाशाच्या प्रदेशात सुषुम्ना नाडीतून काकी मुखातून म्हणजे अतिशय निरुंद अशा मार्गातून प्रवेश करतो आणि सूक्ष्मपणाने भरतच राहतो. तो सतत ऊर्ध्वगामी होत राहतो. त्याला बाहेर पडण्याचं जणू नावच नसतं. त्यांनी म्हटलंय ना वातीवरी जरी सूत धरलं तरी देखील तो बाहेर पडताना दिसत नाही. आणि तिथं स्वभावत लय पावायला सुरुवात होते. हा प्रांत किती मोठा आहे असं साधकाला वाटतं कारण इतका भरभरून श्वास जातो कुठं. त्या ठिकाणी जातो पण सुटण्याचं नाव नाही. अशा प्रकारे तिथं जातो आणि लीन होऊ लागतो. इथून पुढचं वर्णन सोहम ध्यान साधकाला देखील लागू आहे. इथून पुढचं वर्णन म्हणजे पवनापासून पुढचं वर्णन हे कुंडलिनी योगाचा अभ्यासक आणि सोहम ध्यान साधनेचा अभ्यासक या दोघांनाही एकाच प्रकारे अनुभव येतो. जेव्हा हा शक्ती स्वरूप वायू शक्ती कायमच राहते पण वायू झालेला पवन झालेला ब्रह्मरंध्रामध्ये सोहम भावाच्या बाह्या पसरून ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये स्थिरावतो. तो वायू स्थिरावतो म्हणजे गगन केवळ शिल्लक राहतं आणि त्या गगनाबरोबर पूर्वीच कानवडोनी चंद्रामृताच्या तळ्यामधून जो अमृताचा भाव हृदयापाशी ती असतानाच प्राप्त झालेला असतो त्याच्या सकटच तो ऊर्ध्वगामी होऊन तिथपर्यंत आलेला असतो, पण आता मात्र त्याला ब्रह्माला भेटण्याची पूर्ण ओढ निर्माण होते. तो ब्रह्मभावनेला जसा दोन्ही बाह्या पसरून कोणाला आलिंगन द्यावं तसा तो ब्रह्मभावनेला आलिंगन देण्यासाठी म्हणून सरसावतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तव महाभूतांची जव निक फिटे, त्यावेळेला खरा महाभूतांचा पडदा फाटून जातो. मग दोहीसी होय झटे, दोहीसी म्हणजे वायू आणि आकाश त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं, वायू आकाशामध्ये आणि आकाश आत्मतत्वामध्ये लीन होऊन जातात. तेथ गगनासकट आटे समरसी तिये, त्यावेळेला गगन देखील आटून जात. पै मेघाचे नि मुखे निवडला, समुद्र का ओघी पडला. खरं म्हणजे समुद्राच पाणी पण मेघापासून मेघामुळे वेगळं झालेलं आणि धरतीवर पडलेलं. परत जसं समुद्राला ओघ जाऊन मिळावा, पै मेघाचे नि मुखे निवडला, समुद्र का ओघी पडला. तो मागुता जैसा आला आपण पया, समुद्राचंच पाणी पण मेघांमुळं धरतीवर पडून ओघ निर्माण होऊन नद्या निर्माण होऊन जसं समुद्रामध्ये मागवत परत येत, तेवी पिंडाचे नि मिशे पदी पद प्रवेशे, म्हणून त्या पद शब्दाचं विवरण आधी केलं. त्या प्रकारे पिंडाचं मिश घेऊन एका पिंडाचा दुसऱ्या पिंडामध्ये लय घडवत घडवत शेवटी पदाचाच पदामध्ये प्रवेश होतो. ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. म्हणून हे जे गगन आहे हे गगन शेवटी शिल्लक राहिलेलं वायूचाही लोप झाल्यावर उरलेलं ते गगन परमात्म भावामध्ये लीन होऊन जातं, किंवा त्या गगनाला परमात्म भाव ग्रासून टाकतो आणि केवळ परमात्म भाव शिल्लक राहतो. त्या गगनाला महागगन असं म्हटलेलं आहे, किंवा महाशून्य असं देखील शब्द आहे. परमात्म सत्तेमध्ये म्हणजे महाशून्यामध्ये किंवा महागगनामध्ये या गगनाचा, पंचभौतिक तत्वांमध्ये असणाऱ्या गगनाचा लोप होऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मात्र ही अनुभवाची सूक्ष्म गोष्ट आहे. म्हणून जे सद्गुरूंचं वर्णन केलं त्या सद्गुरूंच्या वर्णनामध्ये देखील द्वंद्वातीतम गगन सदृशम असं जे म्हटलेलं आहे ते गगन सदृश म्हणजे महाशून्य किंवा महागगन म्हणजे परमात्मा. आपल्या या गगनाचा तिथं संबंध काही नाही, पण हे गगन देखील जिथं लीन होतं असं महागगन म्हणजे गगन सदृश अशी ब्रह्मस्थिती. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की गगनी गगन लया जाये, या महागगनामध्ये गगनाचा लय होतो, परब्रह्म सत्तेमध्ये गगनाचा लय होतो. ऐसे जे काही आहे हे जे काही घडतं ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके. जो अनुभवानी तिथपर्यंत जातो तो ते होऊन राहतो. म्हणून तेथींचा मातू न चढेची बोलाचा हातू. म्हणून तिथं काय घडतं हे तसं म्हटलं तर बोलानी किंवा शब्दानी सांगता येत नाही. जेणे संवादाची या गावा आतू पैठी किजे, असं बसवावं आणि असं असं घडतं असं सांगावं आणि तिथं दुसऱ्याला नेऊन बसवावं असं घडणं शक्य नाही. पुढे ते म्हणतात आता महाशून्याची या डोही, महाशून्य शब्द आला. आता महाशून्याची या डोही तेथ गगनासीच थावो नाही. त्या महाशून्याच्या डोहामध्ये किंवा महागगनामध्ये परब्रह्म सत्तेमध्ये ज्या ठिकाणी गगनच शिल्लक राहत नाही पंचतत्वांमधलं तेथ तागा लागेल काही बोलाचा इया, गगनाचा विशेष शब्द हा आहे, गगनाचा गुण शब्द हा आहे, तो गगनच जिथं समूळ नाहीस होतं त्या ठिकाणी बोलणं कसं शिल्लक राहील असं ज्ञानेश्वर महाराज विचारतायत. ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. या अभ्यासामध्ये जे दृढपणाने राहतात ते निश्चितपणे भरवसेनी ब्रह्मत्वा येती, ते ब्रह्म प्राप्त करतातच करतात, अशा प्रकारचा अभिप्राय ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेला आहे. आपण जो जे सोहम ध्यान करतो त्या नाथ संप्रदायाच्याच सोहम प्रणित ध्यान साधनेमध्ये हीच प्रक्रिया घडते, पण कुंडलिनी जागृती हा त्या ठिकाणी विषय नाही. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतींचा दंशू हे केवळ हठयोगाला लागू आहे असं नाही, तर या राजयोगाला देखील सोहम साधनेला देखील लागू आहे. स्वरूपानंदांना एकदा स्वामीजींनी विचारलं की ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं पिंडे पिंडाचा नाशू तो हा नाथ संकेतींचा दंशू, तर हे या साधनेमध्ये कसं लावावं? तेव्हा ते असं म्हणाले की सोहम साधनेमध्ये पृथ्वी आप आणि तेज म्हणजे मूलाधार स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र हे शब्द त्यांनी वापरले नाही. ते म्हणाले पृथ्वी आप आणि तेज हे बाजूलाच ठेवलेले आहेत असं ते म्हणाले. साधक जेव्हा मध्यमेतून सोहमचे श्वास घेतो तेव्हा पृथ्वी आप आणि तेज यांचा लयच घडतो असं ते म्हणाले. आणि पवनापासूनच सुरुवात होते आणि मग पवन गगनामध्ये आणि गगन महागगनामध्ये किंवा महाशून्यामध्ये परब्रह्म सत्तेमध्ये लीन होतो ते पुढचे अनुभव मात्र एकसारखे आहेत. त्यामुळे पृथ्वी आप याचा विचार हा कुंडलिनी योगामध्ये आहे, तो सोहम ध्यान साधनेमध्ये मुळातच नाही. पृथ्वी आप आणि तेज यांचा विचार ध्यानाला बसतो तेव्हाच पृथ्वी आप तेज जिंकले जातात स्वरूपानंद म्हणतात तसं. सोहम भावयुक्त पवन अंतर पवन म्हणजे सुषुम्नेतून घेतला जाणारा श्वास इथपासून साधकाची सुरुवात होते आणि मन आणि पवन यांची सांगड घालून श्वास ऊर्ध्वगामी होतात आणि चिदाकाशात त्यांचा प्रवेश अपेक्षित आहे. स्वरूपानंदांनी स्वामीजींना जे उत्तर दिलं तशा प्रकारचा अभंग देखील रचलेला आहे. कृपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेणे माझा. कृपावंत भला सद्गुरु मला लाभला ही पहिली गोष्ट आणि त्यांनी माझा अंगीकार केला ही दुसरी महत्वाची गोष्ट. नाहीतर ते पुष्कळ कृपावंत आणि भले आहेत पण माझा त्यांनी अंगीकार केला नसता तर काय उपयोग आहे? आणि अंगीकार करून त्यांनी काय केलं? तर मन पवनाची घालोनिया गाठ गगनाची वाट दावी येली. मन आणि पवन यांची गाठ घातली, यांना एकत्रित करून गगनामध्ये कसं न्यायचं ते मला सांगितलं. पुढे ऐका, शून्य निशून्याचे बीज महाशून्य. शून्य म्हणजे किंचित काळ विचाररहित स्थिती, निशून्य म्हणजे तुलनेने जास्त विचाररहित स्थिती.
एका परीने म्हणा की धारणा ध्यान आणि महाशून्य स्थिती म्हणजे समाधीमध्ये लय होणं. शून्य निशून्याचे बीज महाशून्य त्या बीज भावामध्ये मला नेऊन पोचवलं, महाशून्यामध्ये त्यांनी मला नेऊन पोचवलं. भेटविले धन्य हरि रूप स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे. आणि त्याच्याही पुढं याही कुंडलिनी योगाच्या अभ्यासकाला आपण ब्रह्म झाल्यानंतर सर्वत्र ब्रह्म भरून राहिलेला आहे असा व्यापक ब्रह्म बोध होतो. स्वामी असं म्हणतात की माझा नाथ संप्रदाय असा आहे की हरिरूप माझ्या ठिकाणी मला भेटवलं सद्गुरूंनी आणि मग मला अवघ हरिमय असं योग बळानी होऊन गेलं, सर्वत्र परमात्मा भरून राहिला असं योग बळानी होऊन गेलं. अशा प्रकारे पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतींचा दंशू परी बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. कुठेही जे सांगितलं गेलं नाही शिवगीतेमध्ये शंकरांनी केलेल्या उपदेशामध्ये तंत्रोपदेशामध्ये ध्यानाच्या उपदेशामध्ये हे आलेलं आहे, पण तिथं जे आलेलं आहे त्याच्यापेक्षाही उत्कृष्टपणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. महाविष्णूंनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं ते असं म्हणत नाहीत त्याच्यापेक्षाही उत्कृष्टपणे, पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मी त्याचं वर्णन केलं, जे महाविष्णूंनी सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज मात्र जरूर म्हणतात. अशा प्रकारे हा एक आकर्षणाचा विषय कुंडलिनी योगा संबंधीचा, ध्यानाच्या अभ्यासकांना त्याचं फार आकर्षण, मात्र सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच तो सिद्धीला जातो आणि तसाही तो अभ्यास न करता राजयोगाच्या साधनेने किंवा सोहम साधनेने देखील पुढच्या प्रक्रिया त्याच असल्यामुळं या सिद्धींखेरीज तिथं जाण्याचा हा मार्ग आहे सोहम ध्यान साधना हा. आणि या साधनेमध्ये मध्ये अधे काही सिद्धी लागतात, त्या आडवाटा म्हणून होण्याची शक्यता असते. सोहम साधकाला क्वचित एखाद दुसरी सिद्धी देखील लाभू शकेल, पण हा थेट मार्गच म्हटलेला आहे. या ठिकाणी अनाहत ध्वनी नाद बिंदू कला दर्शन याही पैकी काही होईलच असं नाही आणि सिद्धींपैकी काही होईल असं नाही, तर सोहमची महासिद्धी केवळ प्राप्त होते म्हणजे शांती क्षमा दया याच्यामध्ये तो स्थित होतो असा या दोन्ही उत्कृष्ट अशा ध्यान साधनांचा थोडक्यात आढावा आहे. आपल्याला मुख्यतः पाहायची आहे ती आपण योग्य वेळेला सुरुवात करणारच आहोत, पण त्याच्या आजूबाजूच्या या संकल्पना सांगताना मला असं वाटतं की मी कितीतरी सोहम ध्यानाची प्रक्रिया आधीच सांगून ठेवलेली आहे, मात्र पायरी पायरीनी हे ध्यान कसं करायचं हे या निरूपणात उघड येईलच. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोपा बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि।